आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान, सर्व ठिकाणी उद्या मतमोजणी. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अजित पवारांसोबत जाणार की नाही याचा निर्णय सोमवारपर्यंत. व्हॉट्सअप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यामुळे सायबर हल्ले होण्याची शक्यता सीईआरटीकडून व्यक्त. आणि आगामी आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे, शुभमन गिल संघाबाहेर. आणि आता बातम्या विस्ताराने. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी तसंच विविध नगरपंचायतींमधल्या 143 सदस्यपदांसाठी आज शांततेत मतदान झालं. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार दुपारी 3:30 वाजेपर्यंत 47% जास्त मतदानाची नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये दुपारी 3:30 पर्यंत 50.25% मतदान झालं. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपरिषदेसाठी 56% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा 36.23%, जळगाव जामोद जवळपास 46%, खामगाव सुमारे 40%, तर शेगाव इथं जवळपास 50% मतदान झालं. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 52.5%, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी 63% जास्त मतदानाची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यात 43.35% मतदान झालं. सांगलीत शिराळा नगरपंचायतीसाठी दुपारी 3:30 पर्यंत जवळपास 70% मतदान झालं. अकोला जिल्ह्यात बाळापूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू झालं. यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी मतदान सुरळीत पार पडलं. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार रिंगणात आहेत. जालना जिल्ह्यातल्या 3 नगरपरिषदांसाठी आज मतदान झालं. नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद इथं मतदान सुरू असताना पैशाचं वाटप होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला. लग्नाच्या हॉलमध्ये कथितरित्या काही मतदारांना अडकवून ठेवल्याचं वृत्त खाजगी वाहिन्यांनी दिलं होतं, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं खंडन केलं आहे. पोलीस आणि निवडणूक पथकानं भेट दिली असता इथे कोणीही आढळलं नाही असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या सर्व जागा तसंच 2 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या 263 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी उद्या होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत या निवडणुकीसंदर्भात राजकीय व्यवहारविषयक समितीची बैठक घेतली. त्यानंतर वार्ताहर परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
सर, सांप्रदायिक सद्भाव बनाए रखने के लिए और हर स्टेट का लोगों को फायदा पहुंचाने के लिए काँग्रेस पार्टीने निर्णय दिया, हम अकेले लड़े.
सर्व 227 जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. मुंबई हे मोठं शहर असून देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक इथं राहतात. त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीतही धर्माधर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असून हे राजकारण संपायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या पक्षासोबत आघाडी करायची किंवा नाही याचा अंतिम निर्णय सोमवारपर्यंत घेऊ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मुंबईत त्या वार्ताहरांशी बोलत होत्या.
आम्ही हे इलेक्शन पूर्णपणे स्थानिक आमचे जे सहकारी नेते पदाधिकारी आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा असं मागेही पवार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज उद्या आणि परवापर्यंत तुम्हाला कळेल की आघाडी कशी होते, सीट वाटप कसा होतं हे सोमवारपर्यंत तुम्हाला पूर्णपणे कळेल.
ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपाला काहीही फरक पडत नसल्याचा दावा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. अकोल्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांनीही चर्चेची तयारी दाखवली तर भाजपा त्यासाठी तयार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक लढवली तरी भाजपाला काहीही फरक पडत नाही असं ते म्हणाले. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपा आणि महायुतीला मोठं यश मिळेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्यामध्ये भाजपा महायुती 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकेल. जनता भाजपाच्या बाजूने आहे आणि महायुतीमध्ये जिथे इथे शिंदेजी आहे, जिथे इथे अजित पवारजी आहेत, त्या ठिकाणी तेही जिंकतील. पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या या प्रवासामध्ये सर्वात मोठं नगरपालिकेचं बहुमत यावेळी मिळेल मला असं वाटतं.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी मीरा रोडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत मुंबई महानगर क्षेत्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुती संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शेलार यांनी दिली. सकाळीच त्यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी समर्थकांसह शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यासह पुण्यातल्या काही नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनीही आज मुंबईत भाजपात प्रवेश केला. याशिवाय ठाण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्ष सत्तेत राहण्यासाठी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात केला. भाजपा धर्माचं आणि भाषेचं राजकारण करत आहे, विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबत आहे, याच्या विरोधात नागरिकांनी एकत्र यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या ऐकता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हॉट्सअप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यांमुळे व्हॉट्सअप खात्यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा सीईआरटी या भारताच्या सायबर सुरक्षा संस्थेनं दिला आहे. या कमजोर दुव्याला घोस्ट पेअरिंग असं नाव देऊन या संदर्भात संस्थेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. व्हॉट्सअपचं खातं एखाद्या उपकरणाशी जोडताना पडताळणी न करता पेअरिंग कोड्स वापरून सायबर हल्लेखोर व्हॉट्सअप खात्याचं पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. यासाठी पासवर्ड किंवा सिम कार्ड बदलण्याची गरज नाही अशी भीती यात व्यक्त करण्यात आली आहे. यात वापरकर्त्यांना एखाद्या विश्वासातल्या व्यक्तीकडून फोटो आणि त्यासोबत लिंक असा मेसेज येतो. ती लिंक बनावट फेसबुक वापरकर्त्याच्या प्रोफाईलची असते आणि तो मजकूर पाहण्यासाठी व्हेरीफाय करावं असा संदेश येतो. इथं व्हॉट्सअपच्या फोन नंबरद्वारे लिंक करायच्या फीचरचा वापर करून सायबर हल्लेखोर व्हॉट्सअप खातं हॅक करतात आणि वापरकर्त्याचे फोटो, व्हिडिओ, संदेश यासह सर्व गोष्टी ते बघू शकतात. हे टाळण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्या संशयास्पद लिंक्सवरही क्लिक करू नये किंवा व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या दिसणाऱ्या कोणत्याही बाहेरच्या संकेतस्थळावर आपला फोन नंबर घालू नये अशी सूचना सीईआरटीनं केली आहे. भारताचं परराष्ट्र धोरण पाश्चात्य विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या संस्कृतीवर आधारित असायला हवं असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज मांडलं. पुण्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाच्या एका सत्रात ते बोलत होते. आगामी आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं असून उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे असेल. या संघाची घोषणा आज बीसीसीआयनं केली. ईशान किशन आणि रिंकू सिंग यांनी या संघात पुनरागमन केलं आहे. सलामीचे फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची नावं नक्की झाली आहेत. याशिवाय तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंह, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश संघात करण्यात आला आहे. शुभमन गिल याला संघाबाहेर ठेवण्यात आला आहे. आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार आहे. राज्याच्या माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 6 अंश सेल्सिअस इथं नोंदवलं गेलं. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उद्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान. सर्व ठिकाणी उद्या मतमोजणी. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष अजित पवारांसोबत जाणार की नाही याचा निर्णय सोमवारपर्यंत. व्हॉट्सअप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यामुळे सायबर हल्ले होण्याची शक्यता सीईआरटीकडून व्यक्त. आणि आगामी आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे, शुभमन गिल संघाबाहेर. नमस्कार.